नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासियांना संबोधित करणार आहेत. त्यांचं हे संबोधन संध्याकाळी 5 वाजता प्रसारित होत आहे. व्यसनमुक्त भारत, व्यसनमुक्त महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित नमो युवा रन मॅरेथॉन आज ठिकठिकाणी घेण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या अर्थात अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त हा उपक्रम घेण्यात आला. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही मॅरेथॉन झाली. नमो रन मॅरेथॉनमुळे तरुणाई देशभक्ती देशाला सर्वोच्च स्थानी नेण्याचं तसंच देशाला आत्मनिर्भर करण्याच्या ध्यासानं प्रेरित होईल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिवसानिमित्त संपूर्ण भारत आत्मनिर्भरतेसाठी वचनबद्ध झाला आहे. आत्मनिर्भर भारतामध्ये आत्मनिर्भर युवा ही संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. आपण सर्वांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताची शक्ती बघितलेली आहे. ही शक्ती आणि भारताची हवाई संरक्षण यंत्रणा अशी आहे की भारताला कोणी पराजित करू शकत नाही. पण एक गोष्ट भारताला पराजित करू शकते ती म्हणजे अंमली पदार्थ. त्यामुळे आपला युवा जर व्यसनमुक्त असला तर आपल्या भारतावर कुठलंही आक्रमण चालू शकणार नाही असंही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. छत्रपती संभाजीनगर इथंही आज नमो रन मॅरेथॉन शर्यत घेण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या अर्थात अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्तानं चलो जीते है हा मोदी यांच्याशी संबंधित चित्रपट आज देशभरातील महाविद्यालयांसह 500 चित्रपटगृहांमधून दाखवला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लहानपणीच्या एका घटनेवर आधारित या चित्रपटातून स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी प्रभावित होऊन स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न दर्शवण्यात आला आहे. भारत अमेरिका उभय देशातील व्यापारविषयक चर्चेच्या अनुषंगानं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वातलं एक शिष्टमंडळ उद्या अमेरिका दौऱ्यावर जाणार आहे. या चर्चेतून दोन्ही देशांसाठी परस्पर लाभदायक करार निश्चिती करणं हा या भेटीचा उद्देश आहे. 16 सप्टेंबर रोजी अमेरिकी शिष्टमंडळानं भारत भेटीत संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केलेली आहे. वस्तू आणि सेवा कर GST सुधारित संरचनेनुसार उद्यापासून लागू होत असलेल्या सवलतींच्या अनुषंगानं GST शंका निरसन आणि तक्रार निवारणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाअंतर्गत ग्राहकांच्या संबंधित शंका निवारणासाठी असं एक एकीकृत संकेतस्थळ बनवण्यात आलं असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. याचसोबत 1915 अर्थात 1915 या मोफत दूरध्वनी क्रमांकावरही विविध 17 भाषांमधून आपली तक्रार नोंदवता येऊ शकणार आहे. बीड जिल्ह्यात मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेऊन धरण पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज सकाळी क्रमांक 1 आणि 6 अशी 2 दारं पाव मीटरनं उघडण्यात आली आहेत. याद्वारे मांजरा नदीपात्रात 1747.14% इतकं पाणी सोडण्यात येत आहे. तसंच पाणी आवक बघूनच पाणी सोडणं नियंत्रित केलं जाणार असल्यानं नदीकाठ आणि पूरबाधित गावच्या नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं मराठवाडा साहित्य परिषद मसापच्या उदगीर शाखेतर्फे काल मुक्तिसंग्राम साहित्य परिषदेची भूमिका या विषयावर प्राध्यापक डॉ दत्ताहरी होणराव यांचं व्याख्यान झालं. ज्या राजवटीत सामान्य जनतेच्या नशिबी अन्यायच होता त्या काळी सामान्य माणसाला विचार प्रवण करण्याचं आणि सरंजामशाहीविरुद्ध लढण्याचं कार्य मसापनं केल्याचं मत होणराव यांनी यावेळी व्यक्त केलं. उद्या प्रारंभ होत असलेल्या नवरात्रोत्सवानिमित्त राज्यातल्या देवीच्या शक्तीपीठांची मंदिरं सज्ज झाली आहेत. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरच्या आगारात भाविकांच्या सोयीसाठी 50 नव्या बस दाखल होणार आहेत. घटस्थापनेपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तुळजापूर सोलापूर, तुळजापूर धाराशिव, तुळजापूर लातूर, तुळजापूर कोल्हापूर आदी मार्गांवर बसच्या दररोज सुमारे 200 फेऱ्या होणार आहेत. नांदेड जिल्ह्यातल्या माहूरचं रेणुका माता मंदिर आणि वणीच्या सप्तशृंगी देवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज सुपर 4 भारत पाकिस्तान सामना होणार आहे. दुबईत भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघानं या स्पर्धेत पाकिस्तान विरुद्धच्या आधीच्या सामन्यात सहज विजय नोंदवला आहे. सुपर 4 गटामध्ये काल झालेल्या पहिल्याच सामन्यात बांगलादेशच्या संघानं श्रीलंकेवर विजय मिळवला. मराठवाड्यात सर्वत्र जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आज वर्तवण्यात आली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10